ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अस्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निश्रम आपश्च मे विरुधश्रम ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसुश्च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च म एमश्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मेऽश्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे।
श्रीराम, नोव्हेंबर महिन्यात परम पूजनीय स्वामीजीने नागपूर येथे एक साधना शिबिर घेतलं। त्या साधना शिबिरामध्ये अहिंसा या ज्ञानलक्षणावरती परमपूजनीय स्वामीजींची प्रवचनं झाली। त्यातल्या तिसऱ्या प्रवचनामधला काही भाग आज आपण ऐकणार आहोत।
विश्वामित्र सम्राट होते, ते त्या भागामध्ये दुर्गयेकरता म्हणून गेले आणि फार फिरल्यामुळे वणवणी भटकल्यामुळे आणि पाणी नाही अन्न नाही बरेच पुढारव असं लक्षात आल्यामुळं एका आश्रमात गेले। तो आश्रम वसिष्ठांचा होता आणि फार थोड्या वेळामध्ये केवळ राजाचीच नव्हे तर राजाच्या सगळ्या सैनिकांची देखील जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था झाली हे पाहून ते चकित झाले। ते राजालाही शक्य नाही म्हणून त्यांनी चौकशी जेव्हा केली तेव्हा त्यांना असं कळलं की यांच्याकडे एक गाय आहे, ती गाय स्वर्गातून यांना मिळालेली आहे। आणि क्षत्रिय माणसाचं असं असतं की ते आपल्याकडे पाहिजे। त्यांनी ती गाय मागितली आणि वसिष्ठ म्हणाले ती जर येत असेल तर घेऊन जा। आणि ती गाय साधी सुधी नव्हती। त्या गायीने जेव्हा बळजबरी झाली तेव्हा त्या गायीमधून सैन्य निर्माण झालं। त्यांनी विश्वामित्रांचा पराभव केला, हा हलवत परत जायला लागला। हा जो पराभव होता हा पराभव फार गर्दी लागला विश्वामित्रांना। आणि विश्वामित्रांनी खरंच फार फार मोठी तपश्चर्या केली, अतिशय आदरणीय व्यक्ती झाले, ऋषी झाले, गायत्री मंत्राचे उद्गाते झाले। पण त्यांना राजर्षी हे बिरुदावरी काही केल्या जाईना। ते राजर्षीच होते, ऋषी झाल्यावर देखील ते राजर्षी होते। जसं गौतम बुद्धांचा जो त्याग होता तो त्याग त्यांनी राज्याचा त्याग केला हे सगळ्यांना आजपर्यंत आपण तेच वाचत आलो। एखाद्या व्यक्तीने झोपडीचा त्याग केला तर कोणी सांगणार नाही की झोपडीचा त्याग केला। राज्य एखाद्याला सर्वस्व जसं असावं सगळी संपत्ती म्हणून तशी झोपडी देखील त्या व्यक्तीची सगळी संपत्ती असते. पण झोपडीचा जरी त्याग केला त्याचा त्याग घडला जात नाही, त्याग देखील संपत्तीवरून घडला जातो. तशी ही विडंबनाच आहे. तसं विश्वामित्र कितीही मोठे झाले तरी देखील एकतर त्याच्या ठिकाणी क्षात्र वृत्ती होती, त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. गायत्री मंत्र त्याचे जनक ते आहेत, तरी देखील विश्वामित्र आणि वसिष्ठ असा लोक फरक करायचे. विश्वामित्रांना ते राजर्षी म्हणायचे आणि वसिष्ठांना ते ब्रह्मर्षी म्हणायचे. आपल्या ज्ञानात काय कमतरता आहे म्हणून आपल्याला ब्रह्मर्षी म्हटलं जात नाही, हा सण त्यांना कायम होता, कायम. आणि त्या कारणाकरता ज्याला सांप्रत ब्रह्मर्षी म्हटलं जात त्याला जर मारून टाकला तर आपण ब्रह्मर्षी होऊ शकू. मला ज्याने गाडी शिकवली, कार शिकवली, सर आम्ही गप्पा मारत होतो कार शिकताना, नोकरी करतो तो म्हणाला की माझ्यावर कोर्ट केस चालू आहे म्हणून मला अशी नोकरी करणं आवश्यक आहे. का कोर्ट केस चालू आहे? तर खानदेश आपण एक दायरान, त्या दायरानामध्ये ते आमच्या मालकीचं होतं तर विशिष्ट समुदाय त्याच्यावर आमचं आहे म्हणायला लागला म्हणून मारामाऱ्या झाल्या. त्याच्यात आमच्या हातून दोन जणांचे खून पडले आणि मला गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झाली. काही काळाने जामीन झाला. मला कारखाना जावं लागतं, मला नोकरी मिळत नाही. मी म्हटलं कसं काय होणार, तुमचं लग्न वगैरे लग्न झालं, बायको आहे, खोली घेतलेली आहे, कागदच कशी म्हणाला. पण म्हटलं केसचा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला जे साक्षीदार होते त्यांनाही आम्ही खतम करून टाकायचं. इतका सतर्क होणार केसचा निकाल त्याची काही काळजी नाही. पण मी केस संपेपर्यंत मला कुठून नोकरी लागत नाही ही अडचण आहे म्हणून मोटर स्कूलमध्ये नोकरी करायला लागते. वसिष्ठांना पाळून टाकलं म्हणजे तरी आपण ब्रह्मर्षी हो की काय. म्हणून विश्वामित्रांनी वसिष्ठांना मारण्याचा देखील प्रयत्न केला. असं म्हणतात की शरद ऋतू आताच्या अशाच काळात स्वच्छ लख चांदण पसरलेलं होतं, पौर्णिमा होती आणि ते लपून ऋषी बनता. पण लपून त्यांनी वसिष्ठांचे 100 मुलगे मारले पण वसिष्ठांना राग आला नाही, त्यांनी शाप दिला नाही. सर्व वसिष्ठ सहन करत होते. शेवटी वसिष्ठांनाच मारायचं म्हणून दगड घेऊन वसिष्ठांच्या डोक्यात घालायचा आणि वसिष्ठ आपली पत्नी अरुंधती बरोबर चांदण्यामध्ये बसलेले होते. माग लपून त्यांना मारण्यासाठी विश्वामित्र आलेले होते आणि अरुंधती वसिष्ठांना असं म्हणत होती की काय तपोर चांदण पडलं स्वच्छ. आल्हाददायक तर वसिष्ठ असं म्हणाले की विश्वामित्राच्या ज्ञानासारखं चांगलं आहे. अरुंधती म्हणाली की आपले एवढे मुलगे त्यांनी मारले, एवढा द्वेष आपला ते करतात, त्यांची एवढी एक अपेक्षा कामे पुरी करत त्यांच्यापाशी काय कमी आहे. त्यांना तुम्ही ब्रह्मर्षी का नाही म्हणत, तुम्ही म्हणालात तर सगळे मान्य करतील. ते म्हणाले की तो स्पर्धा करतो, त्याच्या ठिकाणी स्पर्धेचा भाव आहे. जो ब्रह्मभावानी परिपूर्ण झाला तो स्पर्धक कोणाचा असू शकत नाही आणि कोणीही त्याचा स्पर्धक असू शकत नाही. तो कोणाची स्पर्धा करत नाही कारण निर्दोषम ही समम ब्रह्म. सगळं सर्वत्र निर्दोष समत्वानी ब्रह्म पाहणारा आहे त्याला उच्च नीच भाव नसतो. आणि अशा प्रकारे एखाद्या पत्नीची अपेक्षा ही देहाकरता समजली जाते असं असल्यामुळं केवळ ते एवढे ज्ञानी असताना आणि खरंच हे किकूळ चांदणं विश्वामित्रांच्या ज्ञानासारखं आहे. पण म्हणून मी त्यांना ब्रह्मशी म्हणत नाही. ब्रह्म जाणल्यानंतर जे दिसायला पाहिजे ते त्यांच्या ठिकाणी दिसत नाही. तो सगळं डोक्यात घालायला आलेले त्यांनी बाजूला टाकला आणि वशिष्ठांचे पाय धरले आणि पायाले नमस्कार केला. वशिष्ठांच्याही लक्षात आलं की हा कशाकरता आलेला आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या पाठीवर थोपटून डोक्यावरून हात फिरवून खांदे धरून त्यांना उभं केलं, त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले की उभा ब्रह्मर्षी. असं वशिष्ठांच्या तोंडून उद्गार बाहेर पडला. मानित्व आणि हिंसा ही बरोबर चालते. दुसऱ्याला दुःख देणं किंवा दुसऱ्याला सुख देणं हे काय म्हटलं ते ऐका. किंवा दुसऱ्यापासून दुःखी होणं किंवा दुसऱ्यापासून सुखी होणं हा भ्रम आहे. आपण सगळे संसारी आहोत आणि संसारामुळे आपल्याला सुखही आहे दुःखही आहे. प्राप्त पुरुष असतात ते दुसऱ्यापासून दुःख घ्यायला तयार नसतात. ते आपल्या सुखामध्ये निमग्न असतात. आणि आपण कोणाला सुख देऊ शकतो असा भ्रम त्यांच्या ठिकाणी नसतो. त्यांच्या आपल्या सुखामुळे प्रभावित होऊन कित्येक सुखी होतात. कारण सुख देणं ही देखील अहंताच आहे. दुसऱ्या भाषेमध्ये दुःख देणं ही हिंसा जर असेल तर मी कोणाला सुखी करेन असं म्हणणं हा हिंसेपेक्षा कमी नाही. सुख द्यावं दुसऱ्याला, सुख होईल असं बोलावं. पण अंतिमत मी सांगतोय, मी शेवटची पायरी सांगतोय. शेवटच्या पायरीवर कोणी कोणाला सुख देणं आणि कोणी कोणाला दुःख देणं ही अहंता किंवा भ्रांतीच आहे. आणि कोणापासून सुख मिळवणं अथवा कोणापासून दुःख मिळावं असं म्हणणं हीही अहंता किंवा भ्रांतीच आहे. म्हणून अहिंसेबद्दल ज्ञानेश्वर महाराज सांगत असताना तो स्वतःच्या सुखामध्ये निमग्न असतो. बाहेरच्या सुखाचं बाहेरच्या दुःखाचं आणि बाहेरच्या सुखानी सुखी बाहेरच्या दुःखानी दुःखी अशी घालवणी त्याच्या जीवनामध्ये नसते. काल आपण अहिंसा त्याच्या जीवनामध्ये मोडलेली आहे. म्हणजे आता मी जे सांगतोय किंवा दोन दिवस मी सांगतोय, मी काल जवळपास मला कोणीतरी सांगितलं की किती बोललो, एक तासापेक्षा जास्त मी बोललो असं कोणी मला म्हणालं. जवळपास 14 तास, 1 तास, 1 तास, 20 मिनिट मी बोललो. त्याच कारण माझं एक प्रवचन कमी झालं की भरपाई मी तुमच्याकडून कमी घेतलं. रविवारी उद्या जे प्रवचन आहे त्याच्याऐवजी मी वेगळ्या विषयावर बोलणार आहे संध्याकाळी. तर हा विषय तर संपवायचा होता म्हणून मी काही जरा जास्तच पुढे गेलो. ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमरावरी भ्रमर पाय ठेवी की हलुवार कुसुम बैल केसर या शंका तैसे परमानुपा गुंतले जाणून जीव साधुले ते तर तारुण्या माझी पाऊले लपवली झाले असं वर्णन चालण्याचं केलं. स्वामीजी म्हणत असत की मी एकदाच स्वरूपानंदांना चालत ओसरीवरून ओसरीपर्यंत आलेलं पाहिलं. स्वामी माधवनाथ म्हणत असत कारण त्यांच्या शेवटच्या काळात केल्या उत्कृष्ट झाली तर स्वरूपानंद कसे हळुवार चालत होते ते त्यांनी पाहिलं. हळुवार चालणं म्हणजे करुणेसहित चालणं म्हणजे हळुवार चालणं. तुम्ही किती हळूहळू चालताय याच्यावर ते तितकंसं अवलंबून आहे. अनंतर आठवले परम पूजनीय वदनानंद भारती हे असे परमार्थामध्ये कोणाही पुरुषच म्हणायचे अत्यंत प्रगाढ ज्ञानी पंडित त्यांचं चालणं ज्यांनी पाहिलेलं आहे एखाद्या वीरासारखे चालायचं. प्रवचन करत असताना देखील अनंतराव पाहण्यासारखे होते. लाल बुंद गोरे पाड उंच केवळ उपर्ण अंगावर घेऊन प्रवचन करत असताना पण ते जे बोलत असत त्यांचा आवाज कातर होत असे त्यांचा आवाज थोडासा मोठा म्हणजे कुळशी मोठा भुंगावणारा असा आवाज होता पण तो तुमच्या अंतकरणाला पाठत खोडत असे त्या अभंग म्हणत असत ते दासगणू महाराजांची पदं म्हणत असत त्यांना चालताना मी पाहिलेलं आहे. इथं मी बँकेत चाललेलो होतो तेव्हा आनंदरावांनी संन्यास घेतलेला होता ते त्या स्वस्तिश्री सभागृहापासून गुणवत्तेने चालले ते माझी ए गटी गाडी होती बरं का ए गटी आणि मी ऑफिस मध्ये जात असताना मला एकदम एक संन्यासी पुढे चालताना दिसला पुष्ट पोटल्या गोरेपान अंगावर भगव वस्त्र मला वाटलं आनंदराव हे ठिकाण म्हणून मी जाऊन थांबलो पाहिलं तर आनंदराव होत माझ्याकडे पाहून हसले म्हणजे कुठं चाललाय तुम्ही ते म्हणाले की भारत इतिहास संशोधक मंडळात चाललं मला म्हणाले. म्हणलं मी त्याच रस्त्याने पुढे जातो तर येता का तर आधी नको म्हणाले. मी म्हणलं चला विसरवतो तुम्हाला तेवढंच तुमचं कारण वाचेल. त्यांनी केवढी भली मोठी थाप माझ्या खात्यावर मारली आणि अगदी प्रेमाने बसले दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाले की बाळासाहेबांकडे जातोस नाही का तू म्हणून जो अभ्युसत आहे तो शामूळ आहे मेंढळट आहे आपला त्याचा तरी असा अर्थ चाललाय असा आहे असा अर्थ घेऊ नका. तो करुण असतो. अनुतरांची जरी काव्य पाहिली नंद 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 भावरे प्राप्त होई न के भवा मधुसूदना मनमोहना काय काय रचना केल्या ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेह करीतू जीवा तरी अंतरितू आपुला जीवू असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आता पुढं अशी आयुसा मुरलेली व्यक्ती बोलते कशी ऐसी जयाची चाली कृपा भरी फळा आली चालण्याचं वर्णन झालं अशी ज्या पुरुषाची चाली
हरि हरि। रंगून गेलो ऐकताना। ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे काय असं प्रश्न विचारलेला आहे। आत्मज्ञानी साधकालाच ती असते का ऋतंभरा प्रज्ञेमुळे आत्मज्ञान होते? त्रिकालज्ञानी असा शब्द वापरला जातो तो आणि ऋतंभरा प्रज्ञा यांचा काही संबंध आहे का असे प्रश्न विचारलेले आहेत। ऋतंभरा प्रज्ञा हा पतंजलींच्या योग सूत्रामध्ये आलेला विशिष्ट शब्द आहे। पतंजलींच्या योगशास्त्राप्रमाणे चित्तवृत्ती मूढ़ क्षिप्त विक्षिप्त एकाग्र आणि निरुद्ध होण्याची प्रक्रिया चालू असताना काय काय घडतं याचं ते वर्णन करतात। आणि चित्ताचा पूर्ण अवरोध झाला की द्रष्टा हा स्वरूप ज्ञानाला प्राप्त होतो। तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम्। द्रष्ट्याला स्वरूप बोध होणं द्रष्टा आत्मस्वरूप समजून घेणं आणि त्याच्यामध्ये मुरून राहणं रमून राहणं अशी शेवटची अवस्था धर्म मेघ संस्था असं ज्याला म्हटलेलं आहे अशी पतंजलींनी वर्णन करून सांगितली। मूढ क्षिप्त म्हणजे तमोगुणांनी युक्त आणि रजोगुणांनी युक्त असणारं जे चित्त आहे ते चित्त हळूहळू चित्तातली मूढता म्हणजे तमोभाव आणि रजोवृत्ती नाहीशी होत जाणं हे साधकाच्या योगाभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे। जर चित्त हे तमोगुणांनी युक्त असेल आणि रजोगुणांनी युक्त असेल तर योगाभ्यास असंभव आहे, शक्यच नाहीये। तो कितीही वेळ ध्यानाला बसू देत तो मानाचं चिंतन करत बसेल, तो धनाचं चिंतन करत बसेल, तो प्रमोशनचं चिंतन करत बसेल, तो व्यवसायाचं चिंतन करत बसेल, त्याच्यातले प्रश्न सोडवेल, तो संसाराचं चिंतन करत बसेल, संसारातले अनेक प्रश्न ध्यानामध्ये सोडवण्याचा छंद त्याला जडून जाईल। कारण चित्तामध्ये रजोवृत्ती राहते आणि ही रजोवृत्ती कमी होणं सोपी गोष्ट नाही आणि तमोभाव देखील कमी होणं ही कठीण गोष्ट आहे। त्याच्यासाठी पतंजलींनी चित्ताला आलंबन द्यायला सुचवलेलं आहे। चित्ताला सात्विक आणि त्याबरोबरच उंच पातळीवर घेऊन जाणारं असं ध्येय ठेवायला हवं आणि त्या ध्येयाचं जर आलंबन असेल तर चित्तवृत्ती एका वेळेला दोन ठिकाणी राहू शकत नसल्यामुळं त्या आलंबनामुळं चित्त मूढते मधून आणि रजते मधून बाहेर येतं, रजोगुणापासून देखील तात्पुरतं तेवढ्या वेळापुरतं बाहेर येतं। आणि जो आलंबन विषय आहे, जो ईश्वरीय आहे, आत्मभावाशी निगडित आहे, त्या आलंबन विषयाशी ते समरस होण्याचा प्रयत्न करतं। चित्त एकदेशी असल्यामुळे एका वेळेला एका ठिकाणी जडून राहतं, पण असं होण्यासाठी त्याच्या चित्तातली क्षिप्तता म्हणजे चंचलता आड येतच राहते, मूढता आड येतच राहते, पण अभ्यासानी हळूहळू ही मूढता कमी होते आणि चंचलता देखील कमी होते। अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येण च गृह्यते असं भगवंतही म्हणतात। आणि चित्तातली ही मूढता आणि क्षिप्तता जशी कमी होत जाईल, तसं चित्तामध्ये सात्विक भावाचा अधिकाधिक उदय होतो आणि सत्ववृत्ती वाढीला लागते, की जी सत्ववृत्ती चित्ताच्या अशा या ईश्वरीय चिंतनाला सहाय्यभूत ठरते। या सत्ववृत्तीतूनच चित्त एकाग्र व्हायला सुरुवात होते। चित्ताची एकाग्रता, योगाच्या अभ्यासाकरता असणारी चित्ताची एकाग्रता ही सत्वगुणाशिवाय अशक्य आहे। आणि सत्ववृत्ती वाढीला लागते आणि चिंतन देखील, चिंतन वृत्ती देखील ही स्थूल नसते, जड नसते, सांसारिक नसते, त्याच्याऐवजी आत्म्याशी संबंधित असते, असं असल्यामुळं सत्ववृत्ती या चिंतनाला अधिकाधिक मदतही करते, पण त्याच वेळेला सत्वभाव देखील मागे पडून त्याला एकाग्रता प्राप्त होते। सत्वाचा जो अभिमान असतो किंवा सत्वामध्ये समाधान मानण्याची वृत्ती असते, सत्व सुख देखील देतं, पण त्याला एकाग्रतेनी ती जी चित्तवृत्ती आहे ती आत्मभावाच्या ठिकाणी जडून ठेवण्याची, तिथून बाहेर न पडण्याची अशी प्रयत्नांची पराकाष्ठा करत करत सत्वभाव देखील किंचित मागे पडतो आणि तीनही भावांना ओलांडून ध्येयवृत्तीशी किंवा सूक्ष्म अशा आत्मवृत्तीशी चित्त तदाकार होऊन जातं आणि त्या तदाकारतेमध्ये क्षणमात्र एकाग्रतेचा त्याला प्रत्यय येतो। त्या एकाग्रतेमध्ये फक्त तेवढाच भाव शिल्लक राहतो, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, अविनाशी ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, देहरहित शांत स्थिती अशी त्याला क्षण मात्र प्राप्त होते। एकाग्र स्थितीचं वैशिष्ट्य असं राहतं की त्या एकाग्र स्थितीमध्ये तीनही वृत्तींना ओलांडून सत्ववृत्तीच्या अधिष्ठानावरच, पण तीनही वृत्ती सत्व रजतम बाजूला पडतात आणि फक्त सूक्ष्म असा आत्मभावाशी एकाग्रता साधली जाते आणि त्या एकाग्रतेच्या पश्चात क्षण मात्र थोडा वेळ त्याला समाधान मिळतं। हे समाधान सत्व समाधानापेक्षा अधिक असतं। सात्विक मनुष्य जे समाधान मिळवतो त्याच्यापेक्षा हे अधिक असतं। कितीतरी सात्विक मंडळींना आम्हाला हात जोडण्याची आवश्यकता नाही, आम्हाला देवळात जाण्याची आवश्यकता नाही, आमची कर्म चांगली आहेत, आमचे विचार चांगले आहेत, आम्ही कोणाशी वैर करत नाही, खोटं बोलत नाही, खोटे व्यवहार करत नाही, नेकीनी चालतो, परमार्थाचीही आम्हाला आवश्यकता नाही, आम्ही आहोत तिथं सुखी आहोत, आमचा जो आहे तोच खरा म्हणजे परमार्थ आहे असा भाव असतो। या भावापेक्षा देखील कितीतरी उंच पातळीवरचं असं सुख, या भावामध्ये सुख आहे सात्विक मंडळींना मिळणार, आणि ते त्या सुखामध्ये अडकून पडून त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत। कित्येकदा असे कितीतरी सात्विक लोक आपल्या अवतीभोवती आहेत की ते जर परमार्थ करतील तर त्यांचा परमार्थ फार यशस्वी होईल, पण ते त्यांच्या सात्विक भावाच्या सुखामध्येच अडकून पडतात। या सुखाच्याही पलीकडचं असं सुख त्यांना प्राप्त होतं, आणि ही एकाग्र वृत्तीच निरुद्ध होऊ शकते। वृत्ती एकाग्र झाल्याखेरीज निरुद्ध होत नाही, आणि वृत्ती निरुद्ध झाल्याखेरीज द्रष्ट्याला स्वरूपबोध होत नाही। म्हणून ही एकाग्रता आणि किंचित निरुद्धता त्याला प्राप्त होते, आणि तो सुखाला, शांतीला प्राप्त होतो। या प्रक्रियेच्या दरम्यानचं वर्णन पतंजलींनी भरपूर केलेलं आहे, त्याच्या चित्तवृत्ती दिवसेंदिवस कशा सात्विक आणि निर्मळ होत जातात, आणि त्याचे परिणाम त्याच्या मनावर बुद्धीवर कसे होतात। रजोगुणी आणि तमोगुणी आणि काही प्रमाणात सत्वगुणी देखील अशा चित्तामध्ये काही दोष असतात। रजोगुणी आणि तमोगुणी चित्तामध्ये अविद्या म्हणजे ब्रह्मस्वरूप विद्या स्वरूप आहे, अविद्या म्हणजे ब्रह्म ही गोष्टच नाही अशा प्रकारचा भाव असतो। त्याच्याऐवजी जे दिसतं आहे ते जगत सत्य आहे, संसार हा अतिशय भरोसा ठेवण्यासारखा आहे, विषय हे अत्यंत सुख देणारे आहेत, आपण या संसारामध्ये देहानी मनानी बुद्धीनी रमलं पाहिजे असं अविद्या सांगते। आपल्या ठिकाणी अस्मिता असते, आपल्या स्वतःबद्दल विशेष भाव असतो, तो अहंकाराचाच अहंकाराचीच गोष्ट आहे। काम असतो, कामना असतात, द्वेष असतो, अभिनिवेश असतो, विकल्प असतात, अनेक प्रकारचे विक्षेप चित्तामध्ये निर्माण होतात। आपल्या प्रकृतीतून एखाद्या व्यक्तीकडे पाहताना आपल्या प्रकृतीनी सांगितलं म्हणून ती व्यक्ती बरोबर नाही असा आपण निर्णय घेतो। आपली प्रकृती किंवा आपलं मन आपल्याला जे सांगेल तेच बरोबर आहे असं वाटणं, अशा प्रकारचे अनेक दोष चित्तामध्ये असतात। हे सगळे दोष केवळ चिंतनानी कधीही जात नाहीत, केवळ श्रवणानी कधीही जात नाहीत, हे दोष आहेत असं समजल्यामुळे देखील जात नाहीत, कारण ते रजोभाव आणि तमोभाव यातून उत्पन्न झालेले असतात, आणि जोपर्यंत रजोभाव तमोभाव आणि अहंता आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत हे मुळीच जात नाहीत। असे हे दोष विपर्यय असतो, दुराग्रह असतो, हे सगळे दोष चित्तवृत्ती सूक्ष्म आणि निर्मळ होत असताना जेव्हा एकाग्र आणि काही क्षणापुरती निरुद्ध दशेला प्राप्त होते तेवढा तेवढा या दोषांचा नाश व्हायला सुरुवात होते आणि तरच या दोषांचा नाश होतो. असं करत करत चित्ताला निर्विचार विशारदता प्राप्त होते. निर्विचार राहण्यामध्ये चित्त पारंगत होतं. निर्विचार राहणं ही देखील वृत्तीच आहे. कारण निर्विचारता समजणारा कोणीतरी असतो, त्यांनी ही निर्विचारता वृत्ती पकडून ठेवलेली असते. मी वृत्ती उठू देणार नाही ही देखील वृत्ती धारण करावी लागते. सुरुवातीला साक्षी वृत्ती ही वृत्ती असते. पण समोर निर्विचारता प्राप्त होणं हे जेव्हा जमायला सुरुवात होते तेव्हा त्या निर्विचारतेमध्ये जेव्हा पारंगत तो होतो तेव्हा त्याच्या चित्तातले मूढतेमुळं आणि क्षिप्ततेमुळं, चंचलतेमुळं आणि सत्वगुणाच्याही अहंकाराच्या कृतीमुळं येणारे जे दोष असतात मगाशी सांगितले ते, तर त्या दोषांची जाणीव व्हायला सुरुवात होते. आणि ती जाणीव जशी होते तसे ते दोष देखील जातात. आणि बुद्धी ही ज्याला इंग्रजीत चांगला शब्द आहे ट्रू, असा विनोबा असं म्हणतात की चरख्याची जी काय म्हणतात त्याला शब्द विसरलो, तकळी, तकळी जी असते ज्याच्यावर आपण सूत काढतो तर ती ट्रू असायला लागते असं ते म्हणतात. ट्रू याचा अर्थ त्याला किंचित ही प्लेन असला पाहिजे. जर तसा असेल तर ती सरळ न फिरता किंचित गोलाकार फिरते आणि जर तिला प्लेन असेल तर सरळच्या सरळ फिरते, त्याच्यावरून सूत काढता येतं. म्हणून असं विचारायला लागतं की ही जी टकळी आहे ही ट्रू आहे का असं विचारायला लागतं. तशी आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीवर रजोगुणाचा, तमोगुणाचा, सत्वगुणाच्या अहंतेचा असा प्रभाव असतो आणि त्यामुळे आपली बुद्धी ही ट्रू नसते. ती देखील त्या प्रभावामुळे फिरताना थोडी वाकडी फिरत असते. तशी ती फिरेनाशी झाली की ती ऋत होते, म्हणजे सत्य स्वरूप होते. ती सत्य जाणते, सत्य जाणायला ती समर्थ होते. निर्विशार वैशारद्य जर प्राप्त झालं तर बुद्धीला अशा प्रकारचा सत्य भाव समजतो. म्हणजे मी तुमच्या प्रकृतीच्या पलीकडे तुमचे गुण अवगुण जसे आहेत तसे मान्य करतो, त्यामुळे तुमचं वर्तन देखील मी मान्य करतो आणि सोडून देतो. ऋत किंवा ट्रू अशी बुद्धी असते तिला सोडून देण्याची कला प्राप्त होते. कारण ती आत्म्याच्या ठिकाणी रमायला समर्थ असते, ती प्रकृतीकडे दुर्लक्ष करू शकते. तेव्हा बुद्धी निर्विशार वैशारद्य ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला या निर्विचारतेनंतर एक देणगी मिळते. ती देणगी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा. त्याला ऋतंभरा प्रज्ञेची देणगी मिळते, म्हणजे कोणतीही गोष्ट जशी आहे तशी पाहणं, आपल्या प्रकृतीतून न पाहणं, आपल्या दृष्टीतून न पाहणं, न समजणं, आपल्या मनातून, आपल्या सत्वरजतमयुक्त प्रकृतीतून, आपल्या संकल्पातून, आपल्या विकल्पातून, आपल्या संशयातून, आपल्या दुराग्रहातून, आपल्या अस्मितेमधून एखाद्या गोष्टीला न पाहता ती जशी आहे तशी समजणं. याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. या प्रज्ञेचा आत्मदर्शनाकरता उपयोग होतो. ही प्रज्ञा हळूहळू अग्र होते आणि सूक्ष्म होते. सूक्ष्म वस्तू समजण्यासाठी बुद्धी ही सूक्ष्म असणं गरजेचं आहे. बुद्धी जर सूक्ष्म नसेल, स्थूलामध्ये रमणारी असेल, तर ती सूक्ष्माला कधीही जाणू शकत नाही. म्हणून वृत्तीचं शोधन होत असताना आणि मूढ क्षिप्त विक्षिप्त वृत्ती एकाग्र होऊन निरुद्ध होऊन द्रष्ट्याला स्वरूपबोध होत असताना देह मन बुद्धीमध्ये अनेक बदल घडून येतात. चांगले बदल घडून येतात, सूक्ष्म बदल घडून येतात. त्या सूक्ष्म बदलामधला एक बदल म्हणजे ऋतंभरा प्रज्ञेची त्याला प्राप्ती होते. त्याची प्रज्ञा ही सत्य समजायला अनुकूल, योग्य आणि समर्थ अशी होते. त्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. ही ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर देखील पुढे प्रवास आहेच आहे, पण बुद्धीतच प्रकाश पडणार असल्यामुळं चित्त तर नाहीस होतं. सर्वात शेवटी जर काही राहत असेल तर इंटेलेक्ट फक्त राहतो. ध्यानामध्ये सर्वात शेवटी राहत असेल तो इंटेलेक्ट, त्याला अहम देखील म्हणण्याचा प्रघात आहे, पण तो शुद्ध मी असतो. तो कधीच जात नाही. मी आणि बुद्धी हे एकरूपच आहेत, म्हणजे इंद्रिय मन आणि बुद्धी याच्यामध्ये मनाचा निराश होतो आणि त्यामुळे इंद्रिय भावांचा लोप होतो, पण बुद्धी नाही कधी जात. बुद्धी अग्र होत राहते, शुद्ध आणि सूक्ष्म होत राहते आणि त्या बुद्धीतच ज्ञानाचा प्रकाश पडतो. म्हणून ही ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर तो ज्ञानाच्या जवळ जातो. तो ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी समर्थ असा होतो. स्वामीजी म्हणत असत की या ऋतंभरा प्रज्ञेमुळे त्याला त्याची जी बुद्धी असते ती बुद्धी ही सूक्ष्म विषयात सहज विहार करू शकत असल्यामुळं या बुद्धीला शास्त्रांची सूक्ष्म प्रमेय उलगडतात. जे ज्ञानेश्वरी समजण्यासाठी किंवा ज्ञानेश्वरीचे अंतरंग अर्थ समजण्यासाठी या प्रज्ञेची आवश्यकता आहे. उपनिषदाचे गूढार्थ या प्रज्ञेला समजतात. या प्रज्ञेला सद्गुरु वचनाचा खरा अर्थ समजायला सुरुवात होते. महावाक्याच्या अर्थामध्ये ही प्रज्ञा विहार करते. ही प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या वाणीला तेज येतं, त्याच्या वाणीच्या ठिकाणी प्रबोधशक्ती निर्माण होते, त्याचा जो भाव असतो तो सुधारतो. त्याचा भाव तरल, कोमल, हळुवार असा या ऋतंभरा प्रज्ञेमुळे निर्माण होतो. एरवी तरल भाव ठेवायचा म्हणजे तसं एखाद्या व्यक्तीला अवघडच आहे. आहोत तसं प्रेमळ होणं कठीण आहे, आपण जसे आहोत तसे करुणामय होणं कठीण आहे, कारण आपली प्रकृती आपल्याला मागं खेचते. त्या रजतम प्रकृतीमध्येच फरक पडतो. सगळ्या जगताकरता प्रार्थना करणं ही एक विशेष बुद्धी आहे. स्वतःकरता प्रार्थना करणं, स्वतःच्या मुलाकरता प्रार्थना करणं, स्वतःच्या कुटुंबाकरता प्रार्थना करणं, हा फरक समजतोय ना तुम्हाला? आणि जे खळांची व्यंकटी सांडो सगळ्या जगताकरता प्रार्थना करतो, कल्याण करी राम राया जनहित विवरी, अपराधी जन चुकतची गेले तुझा तुची सावरी, असं समर्थ म्हणतात. याला म्हणजे बुद्धीच्याही पातळीमध्ये आपण जी बुद्धी वापरतो त्याच्यापेक्षा अधिक ऋत सत्य अशा बुद्धीमुळं भावाची प्राप्ती त्याला होते. त्याच्या ठिकाणी भक्तीचा उदय होतो. या ऋतंभरा प्रज्ञेमुळे तो ज्ञानाच्या जवळ जातो, ज्ञान संपादन करतो, आणि ज्ञानोत्तर भक्ती ही ऋतंभरा प्रज्ञेची देणगी म्हणून त्याला मिळते. त्याला भावविलास सुचतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, अनेक संतांचे ईश्वराविषयी भाव, सद्गुरूंविषयी भाव, सर्वसामान्यांविषयीचे भाव, ही श्रीमंती आहे भावाची, ती सुचते. काव्यस्फूर्ती होते. या ऋतंभरा प्रज्ञेची अजून एक ही देणगी आहे, कारण भाव आणि बुद्धी हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. तर बुद्धीची अतिशय परिणत अशी स्थिती झाल्यानंतर भावाची निर्मिती होते. भाव म्हणजे अभाव नसणं, भाव म्हणजे डोळ्यातून पाणी येणं, याला भाव अगदी प्राथमिक दशेमध्ये म्हणतील. म्हणून या ऋतंभरा प्रज्ञेला, या प्रज्ञेतून दुराग्रह निघून जातो, किंवा दुराग्रह निघून गेल्यानंतर या प्रज्ञेची प्राप्ती होते. अनेक प्रकारचे मल विक्षेप या बुद्धीतून निघून जातात. त्यांनी असं विचारले की आत्मज्ञानी साधकालाच ती असते का? ही ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाली की तो कालांतराने निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचतो. आधी सविकल्प समाधीचा त्याला लाभ होतो आणि तो निर्विकल्प समाधीपर्यंत पोचतो आणि आत्मज्ञान मिळवतो. आत्मज्ञान मिळवलेलं टिकून ठेवणं, ध्यान चांगलं लागेल एखाद्याचं, पण व्यवहारामध्ये त्या ध्यानाचं, म्हणजे आपण परमात्म स्वरूप आहोत याचं अनुसंधान टिकत नाही. ऋतंभरा प्रज्ञेमुळे ते टिकायला मदत होते. आत्मज्ञानी साधकालाच ती असते का ऋतंभरा प्रज्ञेमुळे आत्मज्ञान होतं, त्या प्रक्रियेतली ही गोष्ट आहे. त्रिकाल ज्ञानी असा शब्द वापरला जातो तो, आणि ऋतंभरा प्रज्ञा यांचा काही संबंध आहे का असं विचारलेलं आहे. ऋतंभरा प्रज्ञा ज्याच्या ठिकाणी असते त्याच्याबाबत एकच काळ शिल्लक असतो, त्याच्यापाशी काळ थांबतो, काळ संपून जातो. म्हणजे भूतकाळ हा केवळ कोणाच्याही स्मृतीमध्ये असतो. 20 वर्षापूर्वी तुमची आई मला असं बोललेली होती, मी अजून विसरलेले नाहीये. हा जो स्मृतीमध्ये असलेला काळ आहे, भूतकाळ किंवा भविष्यकाळ, म्हणजे काहीतरी घडण्याची वाट पाहणं आणि ते घडलं असं समजून त्याच्यामध्ये रमणं किंवा घडणार आहे असं चिंतन करणं, कारण पुढच्या क्षणाला अस्तित्व नाहीये, तो जेव्हा निर्माण होतो तेव्हाच त्याला अस्तित्व येतं, बाकी आपलं चिंतन असतं. पुढचा क्षण कधीच नाहीये आणि मागचा जो क्षण आहे तो संपलेला आहे. जशी तुम्ही एक नदी दुसऱ्यांदा पाहत नाही, पाहू शकत नाही, कारण त्यावेळेला असलेलं पाणी गेलं तुमच्या नजरेसमोरून. आता जी पाहता ती परत नदीच आहे, पण आता या क्षणाला वाहणारी नदी आहे. तसंच काळाचं आहे. इथून तुम्ही एक्सप्रेस वे वरून मुंबईला जात आहात, तुमची गाडी गेली 100 किलोमीटर वेगानी, एक झाड मागं गेलं, आता ते गेलं, तुम्हाला दिसलं तेव्हाच ते होतं, ते आता परत दिसणार नाहीये. तसं घडलेल्या सगळ्या घटनांमध्ये जो भूतकाळ आहे तो संपलेला आहे, स्मृती म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी राहील, पण त्याच्याबद्दल, त्या स्मृतींबद्दल त्याच्या मनात द्वेष, त्वेष, अभिनिवेश, बदला, कडवटपणा, आनंदी वृत्ती, उत्साही वृत्ती, घडलेल्या घटनेमुळे झालेलं सुख लक्षात ठेवण्याची वृत्ती, हे सगळे काढून टाकलेले आहेत, हे सगळे गेलेले आहेत, कारण ते गेलेले क्षण आहेत. आता मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या प्रसंगात आता रमण्यात काही अर्थ नाही. आता 4-5 वर्ष झाली, संपला तोच तो क्षणच संपला. खरं म्हणजे ते फोटो पाहण्यातही अर्थ नाहीये. आपण काढतो आणि हल्ली तर त्या फोटोंकरता मला वाटतं किती रे शेखर, 40-50 हजार रुपये असे घेतात, आणि तुम्ही एकदा पाहता, दोनदा पाहता आणि मग नंतर कधीच पाहत नाही, ते ठेवून देता. अगदी कधीतरी पाहावे असे वाटले तर म्हणून ठेवता, पण नंतर तुम्ही पाहतच नाही. माझ्या लग्नाचे काढलेले फोटो मी कधीच, नंतर आता किती वर्ष झाली, ते क्षणच संपतात. त्यांनी त्याला ते आठवत नसतात असं नाही, पण आता त्यांनी त्याच्यात रमणं सोडून दिलेलं असतं, आणि तो पुढच्या कुठल्या एखाद्या क्षणाची देखील तशी वाट पाहत नाही. म्हणून ऋतंभरा प्रज्ञा आहे त्याच्या बाबतीत. हे दोन काळ जे आहेत ते भासमानच राहतात, तो त्याला महत्वच देत नाही त्याच्या बाबतीत. चालू क्षण किंवा चालू काळ हाच महत्वाचा काळ असतो, ज्याला कृष्णमूर्ती लिव्ह फ्रॉम मुमेंट टू मुमेंट असं म्हणत असत, तोच आत्ता या क्षणाला तुम्ही इथं बसलेले आहात. आणि तुम्ही योगशास्त्राचा विचार समजून घेत आहात, याच्यापेक्षा आत्ता या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये सत्य दुसरं काही आहे? स्मृती असतील, पण हा काळच आत्ता आहे. ऋतंभरा प्रज्ञा ज्याला प्राप्त झाली तो जेवत असताना जेवणाच्या ठिकाणी असतो, फक्त तेवढीच गोष्ट आत्ता आहे. तो चालत असताना फक्त चालण्याच्या ठिकाणी असावा, तो बोलत असताना फक्त बोलण्याच्या ठिकाणी असावा. म्हणजे तुम्ही आणि मी बोलतो आहोत, माझं सगळं लक्ष बोलण्यामध्ये आहे, तुमचं सगळं लक्ष बोलण्यामध्ये आहे. आत्ता मी जयंताशी बोलतो आहे, याच्यापेक्षा दुसरा कुठलाच मला जगाचा विसरच आहे. फक्त भान आहे माझ्या त्याच्या बोलण्याचं. मग त्याचं आणि माझं बोलणं हे मला 10 वर्षांनीही आठवेल, कारण माझं सगळं लक्ष त्याच्या ठिकाणी आहे, बोलण्याच्या ठिकाणी आहे, आणि तिथं मी आहे. 5 वर्षापूर्वी भेटलेला माणूसही मला आठवेल, पण भेटलेला असताना मी कुठेतरी दुसरीकडेच असेन, म्हणून तो प्रत्येक गोष्टच लक्षपूर्वक करतो आणि त्यावेळेला त्या ठिकाणी असतो. तो रागावलेला असेल तर रागाच्या ठिकाणी तो परिपूर्ण असेल, सगळ्या व्यक्तिमत्वानी असेल. आणि तेवढा क्षण निघून गेला की संपून जाईल सगळं. जसं मेघांचा वर्षा होतो, आकाश परत निरभ्र संपलं, तो रागावेल देखील. पण ती गोष्ट झाली की संमत मग त्या घडलेल्या प्रसंगाचं तो स्मरण करत बसणार नाही. तो भोग देखील भोगेल, पण त्यावेळेला नंतर नंतर नाही, नंतर त्याचं स्मरण नाही, नंतर त्या भोगांपाशी तो मनानी असणार नाही. तो ज्या ठिकाणी असेल आत्ता सांप्रत, जसे आत्ता तुम्ही आहात, उघडच आहे तुम्ही तुमच्या घरी नाही आहात, इथं आहात तर इथंच राहायचं, इथं आहात तर इथं चाललंय तिथं लक्षपूर्वक ऐकायचं, लक्षपूर्वक पाहायचं, मनही तिथंच, बुद्धीही तिथंच हे. आणि याचा सत्य अर्थ तुम्हाला समजायला सुरुवात होणं, याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. ही प्रज्ञा अशा प्रकारे तुम्हाला आत्मज्ञानाच्या स्वरूपाच्या जवळ राहायला मदत करते. या प्रज्ञेमुळे काळ ओलांडला जातो. म्हणून ही प्रज्ञा प्राप्त झालेल्या व्यक्तीला त्रिकालज्ञानी म्हणजे जो रूढ समज आहे तो असा आहे की तुम्ही आलात तर तुमचं मागचं सगळं त्याला माहिती आणि पुढचंही माहिती आहे, त्याला ज्योतिषी म्हणतात. बरेच फेस रीडर आहेत, कुंडली पाहून देखील सांगतात तुमच्या मागं काय झालंय, पुढं काय होणार आहे, आत्ता कसं आहे. त्याचा आणि याचा संबंध नाही, त्याचा काळच संपलेला असतो. त्याचा आता काळ हा खरं म्हणजे आत्म्यामध्ये ब्रह्मभावनेमध्ये असतो. ही तर सत्यबुद्धी ऋत म्हणजे सत्य, ही बुद्धी त्याला प्राप्त झालेली असते. चांगला प्रश्न आहे, ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे नेमके काय? आत्मज्ञानी साधकालाच ती असते का ऋतंभरा प्रज्ञेमुळे आत्मज्ञान होते? त्रिकालज्ञानी असा शब्द वापरला जातो तो आणि ऋतंभरा प्रज्ञा यांचा काही संबंध आहे का? म्हणून रामचंद्र सीतामाईंचा शोध घेत असताना सरळ आहे, तिघं जण वनात आले आणि बाहेरून जाऊन आलो आणि बायको नाहीये, या परिस्थितीची तुम्ही कल्पना करू शकता? व्यक्ती म्हणून काय वाटेल, कसं कुठं शोधायचं? अयोध्येला परत गेल्यावर लोकांना काय सांगायचं? लोक विचारतील की नाही की तुम्ही काय करत होतात, कुठं होतात? असे दोघेही हरणाच्या मागे गेलात, दुःख होणार का होणार नाही? त्यावेळेला ते पूर्ण दुःखामध्येच होते. ही ऋतंभरा प्रज्ञाच आहे, दुःखाच्या वेळेला दुःख असणं, क्रोधाच्या वेळेला क्रोध असणं, कामाच्या वेळेला काम असणं आणि तो झाल्यानंतर त्याच्यातून बाहेर येणं. म्हणून आदिमातेनी विचारलं, तुम्ही ज्यांचं नाम घेता तो बघा कसा रडतोय, फिरतोय इकडं तिकडं, वृक्षाला आलिंगन देतोय, त्याच्यावर डोकं हताशपणाने टेकतोय आणि हा सीते असं म्हणतोय, हा कसा ज्ञानी मानावा? तेव्हा भगवान शंकर म्हणाले की मग बघ तूच त्यांच्या ज्ञानाची परीक्षा. म्हणून त्याच जंगलात जिथं ते फिरत होते तिथं त्यांच्या सन्मुख पार्वती माता सीतामाईच्या स्वरूपात उभी राहिली. वारंवार तिच्याकडे दुर्लक्ष करून ते दुःखच करत होते. दुःखाचाच प्रसंग होता, दुःखच करायला हवं. ते दुःख करत होते. शेवटी ती परत परत समोर येते तर मी तुला ओळखलंय म्हणाले. पण असं म्हणत असताना ते स्थितप्रज्ञासारखे शांत होते. गोंदलेकर महाराज भाऊबंदांना शिव्या घालत होते, ते यांना जेवढ्या शिव्या तेवढ्याच यांच्या त्यांना परत शिव्या. ते म्हणत होते तू आता महाराज झालास तुला काय करायची आहे संपत्ती आणि शेती तर आमच्या नावाने करून दे. महाराज म्हणत होते की तुम्ही तुमच्या वाट्याची खाऊन संपवली आणि आता माझी तुम्हाला मी मुळीच देणार नाही. ते वामनराव ज्ञानेश्वरी तिथं शेजारी बसलेले ते म्हणाले महाराज याचा जरा अर्थ सांगा. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. महाराजांचे लाल बुंद डोळे आवाज चढलेला शिरा ताणलेल्या असे भांडत होते, चेहरा लालबुंद झालेला. तेव्हा वामनराव जरा थांबा हे एवढं संपू देत मग अर्थ सांगतो म्हणाले तुम्हाला. त्यांचा स्वर बदलला, सगळं बदललं आणि परत तावातावानी महाराजांच्या शिव्या चालू. हे ऋतंभरा प्रज्ञेचं लक्षण आहे. ही ऋतंभरा प्रज्ञा अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि निर्विचार मध्ये पारंगतता आल्याखेरीज स्वरूपाची सत्य जाणीव आणि प्रकृती बाजूला सारून घटनांकडे पाहण्याची दृष्टी ही कधीच प्राप्त होत नाही. आमूचा प्रकृती पहिली कडील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो असं भगवंत म्हणतात. आम्ही नेहमीच आहोत, फक्त कल्पना बाजूला सारून प्रकृतीकडे पाहायला शिका. आमचा जो प्रकृती पलीकडचा भाव आहे तो पाहायचा असेल तर स्वतःची कल्पना बाजूला सारा. आपल्या कल्पनेमुळं आपला निर्णय हा ऋत नसतो, सत्य नसतो, तर त्या प्रकृतीतून आलेला असतो. असं या ऋतंभरा प्रज्ञेचं वैशिष्ट्य आहे. एक प्रवचन झालं पण विषय खूप चांगला होता. आपल्या सगळ्यांना तर तसं आकर्षकही वाटतो. आपण तसं व्हावं, आपल्याला अशी प्रज्ञा प्राप्त व्हावी अशी एक इच्छाही आपल्या ठिकाणी निर्माण होते. त्याच्याकरताच ध्यानाला बसून वृत्ती बाजूला सारणं आणि तसंच वृत्तींचं शोधन असं करता करता येणारी ही पायरी आहे. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडली कवर दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। हंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर।